भाग सहावा नोहा उत्पत्ति याना सहावा अध्याय एक ते बावीस वचन दोन पेत्र तिसरा अध्याय नववं वचन कितीतरी वर्ष गेल्यानंतर आदाम आणि हवाला कितीतरी पोर वैनत सगळंच न पाप कर्या देवन ऐकना एक असा माणूस असणार आणि तो देवना ऐकता आणि देवर प्रेम करता त्यानं नाव असणार नोहा. देवन नोहाला एक मोठ जहाज तयार करायला लावना कारण तो पाणीमा मरवा ना म्हणून. नोहाला जहाज तयार करवानी 40 वर्ष लागणार. जसा नोहानं जहाज तयार करणार मग त्याला देवना ज आखणार ता तो लोकसला आखू लागणार. तरी पण लोकस त्यांना काहीच ऐकना. तरी पण लोक वाईट गोष्टी करवाना सोड्या ना.